चीनीमंडी.com पॉडकास्ट।
भारताच्या साखर अनुदानावरच्या अपेक्षांच्या चौकशीसाठी पॅनल, जागतिक व्यापार संघटनेची भूमिका। भारतीय साखरेवरील अनुदानासंदर्भात 3 देशांद्वारे आलेल्या आक्षेपांची चौकशी करण्यासाठी पुढच्या आठवड्यात विवाद पॅनल उभारण्याची आपली भूमिका जागतिक व्यापार संघटनेने स्पष्ट केली। ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि ग्वाटेमाला यांनी ऊस आणि साखर उत्पादकांना पुरविल्या गेलेल्या समर्थनात्मक उपायांसंदर्भात जागतिक व्यापारी संघटनेने भारताशी या विवादाबाबत सल्लामसलत करण्याची विनंती केली। गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताच्या साखर सबसिडीत चिंता व्यक्त केली। तसेच जागतिक साखर बाजारावर भारताकडे असणाऱ्या 3 मिलियन टन बफर स्टॉकचा कोणताही परिणाम होणार नाही यासंदर्भातील भारताचा हेतू देखील विचारला आहे। यावेळी भारताने जाहीर केले की गेल्या एका वर्षात आयात शुल्क दुप्पट करण्यापासून निर्यात शुल्क वगळता आणि बफर स्टॉक तयार करणाऱ्या आणि कंगाल झालेल्या साखर कारखान्यांसाठी तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बाहेर काढण्याच्या दृष्टीने सॉफ्ट लोनसारख्या योजना राबवण्यात आल्या आहेत।